यशया अध्याय 35। अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील, वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल। ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील। लबानोनाची शोभा त्याला मिळेल, कर्मेल व शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल। ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील। गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा, घाबऱ्या मनाच्या स्मणा धीर धरा, भिऊ नका। पहा, तुमचा देव सूड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफल द्यावयास येईल। तो येईल व तुमचा उद्धार करील। तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील। तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील। कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील। जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल। तृषित भूमीचे ठिकाणी उपळते झरे होतील। कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल। तेथील मार्ग राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील। त्याने अपवित्र जन जाणार नाहीत, पण तो त्यांच्यासाठीच परमेश्वराच्या लोकांसाठी होईल। त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत। तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्त्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही। तेथे ते आढळणार नाहीत, पण तेथे उद्धरलेले संचार करीतील। मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील, ते जय जयकार करीत सियोनेत येतील। त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील, ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील।